camera, action.
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं की या आठवड्यात सगळे सिंगर्स जे आहेत आपले ते आपल्याबरोबर गप्पा मारायला असणार आहेत सेलेब कट्ट्यावर. आणि आता जसं मी माझ्या घरून गप्पा मारते ना तसंच सुपर सिंगर डॉक्टर नेहा राजपाल जे आहेत त्या सुद्धा फोन लाईनवर आहेत आता आणि आपल्याबरोबर त्या सुद्धा त्यांच्या घरूनच गप्पा मारणार आहेत. हॅलो नेहा मॅम.
हाय.
मला आता सगळ्यात आधी हेच विचारायचंय की कंटिन्यू काम असतं आणि बऱ्याच वेळा म्हणजे या धावत्या लाईफमध्ये आपल्याला घरी वेळ मिळत नाही पण आता तो वेळ मिळतोय. तुम्ही कसा स्पेंड करताय?
मी काय मजेत एकदम. कारण मला सवय खूप आहे, शिस्तीची सवय आहे सुरुवातीपासून. तर कन्सल्टीनच आहे की मी सकाळी लवकर उठते, विदाऊट अलार्म उठते.
बरं,
पीपल डोंट गेट अप विदाऊट अलार्म पण आय गेट अप बाय अलार्म. आणि झोप पण माझी वेळेवर असते. सकाळी उठण्यास गरम पाणी लिंबू पिळून पिते आणि त्याच्याने दिस इज माय रुटीन. आणि हे काय नवीन झालेलं नाही आणि त्याच्याने इम्युनिटी बूस्ट होते हे माहिती आहे त्यामुळे डॉक्टर असल्यामुळे त्यामुळे ते रुटीन मध्येच टाकले. व्हिटॅमिन सी मिळतं आपल्याला आणि त्यानंतर मग हा एक्स्ट्रा कामं झालेली आहेत की झाडू पोछा लादी सगळं हे सगळं कपडे धुणे आणि डस्टिंग करणे बाथरूम धुणे हे एक नवीन रुटीन आलेलं आहे आयुष्यात आणि बाहेर नाही जायचंय हे एक हा खूप मोठा बदल आहे.
93.5 रेड एफएम बजाते रहो.